नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अश्विनी भोयर आपलं स्वागत करते. केंद्रीय निवडणूक आयोगानं 10 राज्यातल्या राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या 7 जागांचा समावेश आहे. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी येत्या 16 मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीची 26 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 मार्च असेल. अर्जाची छाननी 6 मार्च रोजी होईल आणि 9 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. महाराष्ट्राबरोबरच ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातल्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये राज्यातल्या शरद पवार, डॉ भागवत कराड, डॉ फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि रामदास आठवले या 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे. वास्तविक जगातल्या समस्या सोडवण्यासाठी भारत कृत्रिम बुद्धिमत्ता AI वर लक्ष केंद्रित करत असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. भारत AI इम्पॅक्ट शिखर परिषदेत आज संशोधन परिसंवादाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. उद्योगांमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी आणि आरोग्य सेवा, शेती आणि हवामान बदल यासारख्या व्यापक आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार AIच्या वापराला प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलं. AI हे एक शक्तिशाली साधन असून त्याचा वापर मानवतेच्या हितासाठी केला पाहिजे असं वैष्णव म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाबाबत देशातल्या युवा पिढीतल्या उत्साहाचंही त्यांनी कौतुक केलं. दरम्यान या शिखर परिषदेसाठी जगभरातून आलेल्या नेत्यांची आणि उद्योग धुरीणांची पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेत आहे. आज सकाळी त्यांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची भेट घेतली. स्पेनचे अध्यक्ष पेट्रो सांचेस, फिनलंडचे पंतप्रधान पेट्टेरी ओर्पो यांची मोदी यांनी हैदराबाद हाऊस इथं भेट घेतली. सेशेल्सचे उपराष्ट्रपती सेबास्टियन पिलाय, मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र रामगुलाम, स्लोव्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलग्रिनी यांचं देखील आज दिल्लीत आगमन झालं. पंतप्रधान मोदी संध्याकाळी भारत मंडपम इथं ते जागतिक नेत्यांचं स्वागत करतील. मध्य प्रदेशातल्या कुन्नौर राष्ट्रीय उद्यानातल्या गामिनी या चित्तामादीनं नुकताच 3 बछड्यांना जन्म दिला. त्यामुळे उद्यानातल्या आणि पर्यायानं देशभरातल्या चित्त्यांची संख्या 38 झाली आहे. गेली काही वर्ष भारतात चित्त्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी विवेक भीम नवार यांना आज महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC च्या अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. लोकभवन इथं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भीम नवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उद्या साजरी होत आहे. त्यानिमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. परभणी शहरातल्या श्री सारंग स्वामी विद्यालय आणि शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा साकारत मानवंदना अर्पण केली. छत्रपती संभाजीनगर शहरात मिरवणुका, मशाल रॅली यासह व्याख्यानं आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. आज संध्याकाळपासून गोपालटी कॉर्नर, क्रांती चौक ते सिल्लेखाना हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तर उद्या दिवसभर क्रांती चौकासह संस्थान गणपती, गुलमंडी पैठण गेट, सिल्लेखाना तर क्रांती चौक हा मार्ग, टीव्ही सेंटर, बळीराम पाटील चौक ते चिश्त्या चौक हा मार्ग आणि जय भवानी नगर चौक, गजानन महाराज मंदिर, सेवन हिल उड्डाणपूल ते आदिनाथ चौक हा मार्ग बंद राहणार आहे. बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीनंही शिवजयंतीनिमित्त आज आणि उद्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज बीड शहरातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाटकाचं सादरीकरण होणार आहे. तर उद्या शाहिरी लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना नेदरलँड सोबत होणार आहे. अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी मैदानात संध्याकाळी 7 वाजता हा सामना होईल. या स्पर्धेत सध्या दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात यांचा सामना सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. UAE च्या संघानं प्रथम फलंदाजी करत 123 धावांचं आव्हान दिलं. पाकिस्तान आणि नामिबिया या दरम्यानही आज सामना होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.